हबक्कुक अध्याय एक। हबक्कुक संदेष्ट्याला दृष्टांताने प्राप्त झालेले देववचन। हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू, तू ऐकत नाहीस। जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो, तरी तू सुटका करीत नाहीस। मला अधर्म का पहावयास लावितोस? विपत्ती मला का दाखवितोस? लुटालूट व जुलूम माझ्या समोर आहेत। कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे। अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काही एक चालत नाही। दुष्ट धार्मिकास घेरून सोडितो, म्हणून न्याय विपरीत होतो। राष्ट्रांनो लक्ष देऊन पहा व आश्चर्यचकित व्हा, कारण तुमच्या काळी मी एक कार्य करीतो। तुम्हा सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही, कारण पहा मी खासद्यांची उठावणी करीतो। ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे, जी स्थले त्यांची नाहीत। त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात। ते दारुण व भयंकर आहेत। त्यांचा न्याय व त्यांचे वैभव त्यांचे स्वतःचेच आहे। त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणाऱ्या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत। त्यांचे घोडेस्वार दौड करीतात, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात। खाऊन टाकण्यास त्वरा करणाऱ्या गरुडासारखे ते धावतात। ते बलात्कार करण्यास सर्व मिळून येतात। त्यांच्या तोंडांचा रोख थेट पुढे असतो। वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करीतात। तो तर राजास कसपट समजतो व अधिपतीस कवडीमोल मानितो। कोणताही किल्ला असला तरी तो तृणवत गणतो। मातीचा ढीग रचून किल्ला सर करीतो। शेवटी सोसाट्याचा वारा येऊन तो उडून जाईल। स्वपराक्रम हाच ज्याचा देव, त्यावर दोष येईल। हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादि काळापासून आहेस ना? आम्ही मरणार नाही। हे परमेश्वरा, तू त्याचा न्याय नेमिला आहे। हे दुर्गा, त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्यास स्थापिले आहे। तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही। तो तू या बेईमानी करणाऱ्यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकितो, तेव्हा तू का उगा राहतोस? तू मानवास समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहे? कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूप्रमाणे त्यांना का केले आहे? तो त्या सर्वास गळाने उचलितो, त्यास आपल्या जाळ्यात धरितो, आपला पाग टाकून त्यास गोळा करीतो। यामुळे तो हर्षित व आनंदित होतो। तो आपल्या जाळ्यापुढे यज्ञ करीतो, आपल्या पागाला धूप दाखवितो, कारण त्यापासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्न मिळते। तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काही एक गय न करिता त्यांचा सतत घात करीत राहील काय?